कुणगे साखरबाई प्रश्न विचारतो गादीवर, उत्तर मला द्याव खरोखर लवकर, कोण कुण बसुनी थोर, कोण असतो शिरजोर, पक्षामध्ये कोण आहे ग चोर?
अरे वेड्या मोरर नी नाचू लागला, दुष्ट साळून की ना घात त्याचा केला, त्याचेच दोन पाय घेऊन गेली मनाला।
तुझी ही शाहिरी नको मला शिकू फुकटची तू।